चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विवेक एम पिट्टी यांची इस्माच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती। नवी दिल्लीतील हॉटेल ताजमहल येथे भारतीय साखर कारखाना संघटनेची 85वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। या बैठकीला देशभरातील साखर उद्योगातील भागधारक उपस्थित होते। बैठकीच्या अध्यक्षस्थानी इस्माचे अध्यक्ष रोहित पवार होते। रोहित पवार यांचा कार्यकाल संपल्यामुळे उपाध्यक्ष विवेक एम पिट्टी यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पवार यांनी वर्षाचा आढावा घेतला, यानंतर भविष्यातील योजनांवर AGM वर चर्चा झाली। ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात मी साखर उद्योगांच्या वाढीसाठी सकारात्मक पावलं उचलली, उद्योगाच्या चांगल्या भविष्यासाठी विविध निर्णय घेतले। असोसिएशनच्या नियमानुसार अध्यक्षपदाचा आणि उपराष्ट्रपतीपदाचा पदभार अनुक्रमे विवेक पिट्टी आणि नीरज शिरगावकर यांच्याकडे देण्यात आला। या बैठकीत अनेक सरकारी अधिकारी, उद्योग प्रमुख आणि तज्ज्ञ उपस्थित होते।